दादीजींची झोप तशी फारशी कमीच होती. ते जास्तीत जास्त 4 ते 5 तास झोपत होत्या. परंतु ते ज्यावेळी झोपायला जात होत्या तर पडल्याबरोबर पटकन त्यांना झोप लागत होती. आपण पाहतो की पटकन झोप ज्यांना खूप काम असतात त्यांना कधीही लागत नाही. परंतु दादीजींमध्ये ही विशेषता आम्ही पाहिली की ते कामही उत्तम पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने आणि खूप योग्य पद्धतीने करत होत्या. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस ते रेस्टला जात होते, बेडवर पडल्याबरोबर पटकन त्यांना झोप लागायची आणि सहज शांत एकदम सुंदर झोप त्यांना लागत असायची. खूप सुंदर उदाहरण त्यांचं आम्ही जीवनात पाहिलं की किती ते बिझी असून देखील ते बिलकुल लाईट, हलके आणि इझी होते. हो, हे आपल्याला आपल्या जीवनात धारण करायचे. आपण बिझी खूप होतो, परंतु जितके आपण बिझी होतो तेवढी आपली झोप उडते. किंवा कधी कधी असंही आपल्या बरोबर घडतं की आपण खूप इझी बनतो आणि परत बिझी बनण्याची इच्छाच होत नाही. किंवा असं म्हणावं लागेल की परत काही कार्य करण्याची आपल्याला इच्छा होत नाही, कारण की आपण जास्तच रिलॅक्स होतो. आता या ठिकाणी या दोन्ही गोष्टींचं संतुलन होणं खूप आवश्यक आहे. दादी जानकीजी हे आज या ईश्वरी विश्वविद्यालयाचे मुख्य प्रशासिका आहे. त्यांच्यातही विशेषता आम्ही पाहत आहोत की किती उत्तम पद्धतीने ते कार्य व्यवहार सांभाळत आहे. त्यांच्यासाठी तर वैज्ञानिक लोकांनी हेही सांगितलं की शी इज द मोस्ट स्टेबल माइंडेड लेडी इन द वर्ल्ड. संपूर्ण विश्वात एकाग्र मन आणि बुद्धीने राहणारी प्रथम महिला दादी जानकीजी आहे. कारण काय आहे? कार्य व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात ते सांभाळतात. पूर्ण हा मोठा इन्स्टिट्यूशन ब्रह्मकुमारी विद्यालय हे भारतात 8,000 पेक्षा अधिक केंद्र आणि परदेशात 132 देशांमध्ये याचं कार्य चालू आहे. याचं संचालन करणं, याचं नियोजन, याचं प्रत्येक कार्याकडं लक्ष देणं हे इतक्या उत्तम पद्धतीने दादी जानकीजी आज करत आहे की एवढे बिझी असून देखील कधीही त्यांना पहा तर ते तुम्हाला हलके, लाईट, इझी जाणवणार. हे कशामुळे? काय कारण आहे? तर मन त्यांचं जे आहे ते तणावात कधीही घेत नाही. हे मला करायचे कधीही त्यांच्या मनात येत नाही. त्यांच्या मनात एकच असतं की मी ट्रस्टी आहे, मी आहे ते निमित्त मात्र आहे, कार्य परमेश्वराचं आहे, कार्य करून घेणारा तो आहे, त्यांनी मला हे कार्य सोपवलं आहे आणि हे मला उत्तम पद्धतीने निमित्त बनून करायचं आहे. हो, जितकं कार्य आपण निमित्त बनून करू तेवढं कार्य आपलं सहजही होणार आणि आपण हलकेही राहू. या संसारात ज्यावेळेस आपण कार्यक्षेत्रात पाऊल ठेवतो तर कर्म करताना सहसा हे पाण्यात येतं की मनात हा विचार असतो, हे कार्य मलाच करायचे, माझ्याशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही आणि याच्यासाठी मीच जबाबदार आहे, मलाच याच्यासाठी धावपळ करायची. आणि सुरुवात होते आपली धावपळ. धावपळ करत असताना हात पाय आणि शरीर तर पळतच असतात, परंतु मनाचं काय? मन तर अजिबात स्थिर राहत नाही. मनाची तर स्थिती एकाग्र राहतच नाही. एखाद्या विषयाला थोडस थांबून विचार करणं त्या विषयावर तर नसतच नसतं. आणि त्यामुळे आपण पाहतो की लाईफ आपलं बिझी बनत जातं आणि बिझी बरोबर इझी राहण्याची टॅक्ट आपल्याला न आल्यामुळे तणाव निर्माण होत असतो. दादी जानकीजींना एकदा मी पाहिलं की आमचा ग्रुप दादी जानकीजींना भेटत होता आणि त्यावेळेस त्यांना विदेशातून फोन आला. ते फोनवर बोलत होत्या, आम्ही सगळे समोर होतो. आजच्या स्थिती अनुसार विचार करा की आपल्याला भेटायला कोणी आलंय, आपण त्यांच्याशी बोलत आहोत, बोलत असताना आपल्याला फोन आला, आपण काय करतो? आजकाल मोबाईल आहे, आपण क्षमा मागतो, बाहेर जातो आणि फोनवर बोलून पुन्हा येऊन त्यांच्याशी बोलू लागतो. किंवा समजा लँडलाईन असेल तर आपण त्यांची माफी मागतो, घेतो आणि हळूहळू बोलायचा प्रयत्न करतो की पुढच्या व्यक्तींना त्याचा डिस्टर्ब होऊ नये. परंतु दादी जानकीजींमध्ये ही विशेषता आम्ही पाहिली की फोन आला, ते फोनवर बोलत होत्या. ते परदेशात फोनवर बोलत असताना आम्हाला असं जाणवत होतं की दादी त्यांच्याशी नव्हे तर आमच्याशी बोलत होत्या. ज्ञानाचे इतकं सुंदर सुसंवाद त्यांचा चालू होता की मला तर असं वाटत होतं की असा फक्त रसास्वादन फक्त परदेशी भाऊ बहिणीच घेत नव्हते, परंतु आम्ही समक्ष बसलेले आम्ही भाऊ बहिणीही घेत होतो. पाहण्यात असं येत होतं की ते मोबाईलवर फोनवर बोलताय, परंतु आम्ही जे समोर बसलो होतो आम्हाला असं वाटत होतं ते फोनवर बोलत नाहीये परंतु आमच्याशी बोलताय. किती इझी किती सहज ते बोलत होत्या की त्यांचे बोल परदेशातही उपयोगात पडत होते आणि त्यांचे ते बोल आमच्याही उपयोगात पडत होते. खूप ज्ञान संपन्न आत्मा किंवा आपण म्हणू ज्ञानाचा भंडार इतका अफाट दादी जानकीजींमध्ये आहे की आज ते बोलत असताना ज्ञानाशिवाय दुसरा विषयच नसतो. जे आज आपल्या जीवनाला आवश्यक आहे, जीवन आपण कसं व्यतीत करावं किंवा जीवनात कुठल्या गोष्टींची धारणा हवी किंवा जीवनात आपण सुखमय किंवा शांतमय स्थिती आपली कसं बनवू शकू, हे इतक्या सुंदर पद्धतीने ते सांगतात की कोणीही ऐकणारे आपल्या जीवनाला एक योग्य मार्ग देऊ शकतात आणि जीवन आपलं किंवा आपली लाईफ सुंदर बनवू शकतात. मग ते इथे बसलेले असो किंवा परदेशातले असो. तर हे खास तुम्हाला उदाहरण देण्याचं एकच कारण आहे की जीवनात आपल्याला इझी पण राहायचंय आणि बिझीही राहायचंय. आता दादी जानकीजींचा हा उदाहरण देण्याचं कारण काय, तर पाहणारे म्हणणार दादी जानकीजी किती बिझी आहे फोनवर बोलताय. तुम्ही काय, मी म्हणणार हो दिसताय ते प्रत्यक्षात दिसताय फोनवर बोलताय किती बिझी आहे. अर्धा तास झालाय सतत फोनवर बोलताय, खूप महत्वाचा विषय चाललाय आणि ते बिझी आहे. हो बेशक ते बिझी होते, फोनवर बोलत होत्या ते आणि आम्हीही पाहत होतो आम्हीही त्याचा अनुभव घेत होतो, परंतु बिलकुल इझी. ते जे काही बोलत होते त्याचा फायदा आम्हालाही होत होता, त्याचे एक काही ज्ञान परदेशात देत होते त्याचा फायदा आम्हालाही इथं बसल्या बसल्या होत होता. जीवनात या दोन गोष्टींचं संतुलन खूप आवश्यक आहे, बिझी ही राहा आणि इझी ही राहा, परंतु लेझी बनू नका. लेझी बनलात तर आपल्या हातात काही राहणार नाही. दुसरी गोष्ट, स्वप्न पहा. स्वप्न आपले कसे असले पाहिजे, स्वप्न असे पहा की आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. असंही होऊ नाही की फक्त आपण स्वप्न पाहतोय आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये किंवा आपण त्या देहापर्यंत जाण्याची आपल्यामध्ये क्षमता नाहीये. क्षमता पाहूनच आपल्याला स्वप्न पाहिजे आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा ती किंवा ते लक्ष आपल्याला गाठायचं आहे. तर बिझी राहणं तेव्हाच आपण एखाद्या कार्याला योग्य पद्धतीने करू शकू जेव्हा आपल्याकडं प्लॅनिंग आहे. प्लॅनिंगला थोडक्यात तुम्ही स्वप्नही बनवू शकतात. स्वप्न आपले साकार आपल्याला करायचे असतील तर त्याच्यासाठी स्वप्न जे आहे त्याला क्लिअर विजन द्या की मला हे करायचंय आणि त्या पद्धतीने वाटचाल करा, त्या पद्धतीने पाऊल उचला आणि मग तुम्ही बिझी व्हा. बिझी त्यावेळेस तुम्ही असता तेव्हा इझीही राहा. मन एकदम स्थिर शांत ठेवा. अजिबात आपल्या मनात आपल्याला हलचल करायची नाहीये. जसं आपण पाहतो की वरच्या दिशेने समुद्रावर खूप हालचाल असते, खूप लाटा असतात, परंतु समुद्र आतून अतिशय शांत अतिशय शीतल अतिशय काम आहे. त्याच पद्धतीने कार्य करा, बिझी राहा, परंतु आतली आंतरिक स्थिती आपली जी आहे ती बिलकुल स्थिर आणि शांत पाहिजे. परंतु तसं न होता आपल्या बरोबर काय घडतंय, आपण आतूनही हलचल मध्ये आहोत आणि बाहेर पण हलचल मध्ये आहोत, दोन्ही दिशेने हलचल असल्यामुळे निर्माण होत आहे टेन्शन. तिथे आपण निश्चिंत जीवन जगू शकत नाहीये. तर बिझी व्हा. जसं आपण समुद्राला पाहिलात की समुद्र वरच्या दिशेने खळबळीत आहे, वरच्या दिशेने खूप वेगाने त्याचे लाटा आहे किंवा त्याचे लहरी आहे, परंतु आतून तेवढंच ती शांत आहे स्थिर आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पण आपल्या जीवनात आंतरिक स्थिती आपली जी आहे ती शांत आणि स्थिर बनवायची आहे. आंतरिक स्थिती जी आहे ती बिलकुल काम बनवायची आहे आणि कार्यशील बनायचे बाहेरच्या रूपात, कार्य करत राहायचे, सतत बिझी व्हायचे. म्हणून म्हणण्यात येतं की जितके तुम्ही बिझी आहात तेवढंच तुम्ही आयुष्यात काहीतरी साधू शकणार आहे. परंतु हे कधी शक्य आहे? जेव्हा आंतरिक स्थिती आपली शांत आहे. तर आपल्याला तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर या गोष्टीकडे पण पाहणं तेवढंच गरजेचं आहे की आपण बिझी आणि इझी या दोन्ही गोष्टींचं संतुलन कुठपर्यंत ठेवत आहोत. कारण की संतुलन हे आवश्यक आहे. फक्त बिझी बनून जमणार नाही, फक्त इझी राहूनही जमणार नाही. आणि म्हणून खास आज तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की संतुलन आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचं हवंय, ज्या कारणाने आपण आपलं जीवन एक स्मूथ लाईफ बनू शकू, ज्या कारणाने आपल्या जीवनात आपण आनंद महसूस करू शकू. तर याच्यासाठी आवश्यक आहे बिझी प्लस इझी या दोन्ही गोष्टींचं संतुलन आवश्यक आहे. यानंतरचा आपण विषय घेऊया, तो आहे फ्लेक्सिबिलिटी आणि एलिजिबिलिटी. म्हणजेच आपण असं म्हणू लवचिकपणा आणि त्याचबरोबर दृढता. या दोन्ही गोष्टींचं पण जीवनात संतुलन होणं खूप आवश्यक आहे. आता आपण सोनं घेतो. खरं सोनं कसं मानावं? सोनं जितकं खरं असणारे तेवढं पटकन ते फ्लेक्सिबल असणार किंवा ते पटकन मुडवू शकणार, लवचिकता त्याच्यात असणार आहे. त्याच पद्धतीने आपल्या जीवनात लवचिकता हवी आहे. ज्या ठिकाणी ज्या विषयात आपल्याला सोनं ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पटकन ते वाकू शकतं, कारण की त्याच्यामध्ये लवचिकता आहे. लवचिकता येण्याचं कारण काय? तर ते खरं सोनं आहे. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस आपल्या जीवनात सत्यतेने वागत असतो तर आपल्यामध्ये सहज लवचिकता येते आणि आपण सरकमटेन्सेसनुसार किंवा परिस्थिती अनुसार पटकन मोल्ड होऊ शकू. म्हणून तर म्हणण्यात येतं की रिअल गोल म्हणजेच की पटकन ते मोल्ड होणं. मोल्ड जे होत आहे त्यालाच आपण रिअल गोल म्हणत असतो. तर जीवनातही आपल्याला रिअल गोल्ड बनायचं असेल, सोन्यासारखं शुद्ध बनायचं असेल, तर आपल्याला फ्लेक्सिबिलिटी हवी आहे. फ्लेक्सिबिलिटी आपल्या संस्कारात हवी आहे. फ्लेक्सिबिलिटी आपण पाहतो की आजच्या युगात शरीरामध्ये पण फ्लेक्सिबिलिटी हे आवश्यक आहे. लवचिकता हे होणं आवश्यक आहे. जसे शरीर आहे, शरीराची हालचाल नसेल तर त्या ठिकाणी आपण पाहतो की शरीर ताठ बनतं आणि त्या ठिकाणी मग शरीराचे अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होतात. डॉक्टर्स एकच म्हणतात की तुम्ही व्यायाम करा, तुमचं शरीर फ्लेक्सिबल बनवा आणि फ्लेक्सिबल शरीर झालं की तुमचं जे काही दुखणं आहे हे दूर होऊ शकणार आहे. बिलकुल जसं शरीराला फ्लेक्सिबिलिटी आवश्यक आहे तसं संस्कारांना पण फ्लेक्सिबिलिटी आवश्यक आहे. जसं आपण पाहतो की माझा हात आहे, समजा माझा हात दुखत आहे तर दुखण्याचं कारण काय आहे? तर ज्या बाजूने दुखत आहे अवश्य तिथं रिजेक्ट किंवा काहीतरी थांबलेलं आहे, परंतु त्याला मला हळूहळू मूवमेंट मी करत राहिले तर अवश्य होणार आहे की ते फ्लेक्सिबल होईल. मूवमेंट हे फ्लेक्सिबल करत असतं आणि फ्लेक्सिबल झाल्यामुळे आपण पाहतो की कार्य जे आहे ते व्यवस्थित बनत असतं. संस्काराची पण हीच गोष्ट आहे. एखाद्या कार्यासाठी आपण कधी कधी म्हणतो की हे मला जमणार नाही, हे मी करू शकणार नाही, हे आयुष्यात मी कधी केलेलं नाही, हे इथपर्यंत वाकणं किंवा एका पुढे झुकणं किंवा सतत एखाद्याचं ऐकणं हे मला शक्य नाही आणि हे मी करू शकणार नाही. म्हणजेच की आपल्यामध्ये आपल्या संस्कारात फ्लेक्सिबिलिटी नाहीये आणि फ्लेक्सिबिलिटी नसल्यामुळे आपले होणारी कामं कधी कधी बिघडतात. तर फ्लेक्सिबिलिटी आपल्यामध्ये अवश्य पाहिजे. हा फ्लेक्सिबल बरोबर आपल्याला त्यात दृढपण होणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपल्याला लवचिकता पाहिजे संस्कारांमध्ये अवश्य आपण त्या ठिकाणी मोल्ड व्हायला पाहिजे, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला दृढ बनायचे त्या ठिकाणी पण आपण अवश्य दृढ बनलं पाहिजे. आपण सत्य आहोत लक्षात घ्या. विषय थोडासा समजण्यासारखा आहे. सोनं आहे, खरा सोना आहे, दागिना खरा आहे, खऱ्या सोन्याचा हा दागिना. खरा सोना आहे त्यामुळे ते सत्य आहे, सत्य आहे म्हणून तो फ्लेक्सिबल आहे. सत्य आहे म्हणून तो दृढ आहे. त्याला कोणीही चुकीचं म्हणू शकत नाही, तो त्याच्या सत्यतेवर दृढ आहे. लक्षात घ्या, सत्य आहे म्हणून सोनं फ्लेक्सिबल आहे, सत्य आहे म्हणून तो दृढ आहे जे कोणीही म्हणू शकत नाही की चुकीचं आहे. याच्यात दोन्ही गुण समाविष्ट आहे. याच्यात आपण पाहतोय की फ्लेक्सिबिलिटी पण आहे, तर आपल्या सिद्धांतात तो दृढही आहे. हो, आपल्याला असंच म्हणायचंय, आपल्याला फ्लेक्सिबल पण आपल्या संस्कारांमध्ये आपल्याला फ्लेक्सिबल व्हायचंय, आणि त्याचबरोबर आपल्या सिद्धांतात आपल्याला दृढही बनायचंय. आपल्याला आपलं जीवन अक्षरशः सांगावं तर आंब्यासारखं बनवायचंय. आंबा आपण पाहतो, ज्यावेळेस तयार पिकलेला आंबा असतो बाहेरून तो खूप मऊ असतो, आणि आतून बी त्याची जी असते ती टणक असते. बिलकुल, बाहेरून फ्लेक्सिबल व्हा, नेचर आपलं सगळ्यांशी मिक्स होईल या पद्धतीने तुम्ही बना. एकमेकांना आपण भेटू शकू, एकमेकांशी आपण मिसळू शकू, एकमेकांशी आपण बोलू शकू, एवढे फ्लेक्सिबल व्हा. आणि त्याचबरोबर आपल्या सिद्धांतावर आपण दृढ राहायला पाहिजे. आंतरिक स्थिती माझी दृढ असली पाहिजे, कारण की ज्यावेळेस आपण एकमेकांच्या सानिध्यात येतो तेव्हा प्रत्येकांचा स्वभाव आणि संस्कार हा वेगळा असतो. जशी माझी अपेक्षा आहे त्याच पद्धतीने सगळे माझ्याशी वागणार याची आपण अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्या ठिकाणी फ्लेक्सिबल जितका आपण बनू तेवढा आपण दुसऱ्यांशी उत्तम पद्धतीने कन्वर्सेशन करू शकू, आणि त्यासाठी फ्लेक्सिबल बनणं आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर आतून आपण दृढ तेवढंच बनणं गरजेचं आहे, कारण की एकमेकांना ज्यावेळेस आपण भेटतो पुढच्या व्यक्तीने आपल्याला नको असं काही बोलून दाखवलं आणि आतून समजा मी टणक नाहीये किंवा दृढ नाहीये किंवा मी सक्षम नाहीये, तर अवश्य आहे की त्यांचे बोल मला दुःख देतील किंवा मी त्या ठिकाणी नाराज होईन. तर फ्लेक्सिबल बनणं म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून राहणं, आणि दृढ राहणं म्हणजे आतून आपण सक्षम बनणं. परंतु आज पूर्णतः स्थिती ही बदललेली आहे. आपण करतो काय, आपण अक्षरशः अखरोटासारखं झालोय. बाहेरून टणक झालोय आणि आतून मऊ मऊ झालोय. बाहेरून एकदम आपण असं दाखवतो की अजिबात माझ्याशी कोणी बोलायचं नाही, बिलकुल अभिमानी स्थिती, कोणाशी न बोलणं, कोणाकडे न पाहणं, स्वतःला वर्चस्व समजणं, स्वतःला अभिमानाच्या याच्यात राहणं, हे जे आहे टणक स्वरूप, अक्रोठासारखं. परंतु आपल्याला बनायचं कसं आहे, आंब्यासारखं बनायचंय. अक्रोठासारखं राहून जमणार नाही की बिलकुल आपलं आपण रिझर्व नेचर बनून ठेवायचं आणि नंतर कोणी आपल्याला थोडंसं काय बोललं की लगेच नाराजगी, आतून बिलकुल मऊ, कोणी काय बोललं की लगेच नाराजगी, लगेच उदासी, लगेच वाईट वाटून घेणं, लगेच फिलिंग मध्ये येणं. असं पण म्हणण्यात येतं की फिलिंग हे फेलची निशाणी आहे. आणि फिलिंग आपल्याला कधी येते, ज्यावेळेस आपल्याला कोणी काय बोलत असतं आणि ते आपल्याला अमान्य असतं किंवा आपण ते स्वीकारत नाही, त्यावेळेस आपल्याला फिलिंग येते. आपण का स्वीकारत नाही, काय कारण आहे जे आपण ते स्वीकारत नाही, किंवा काय कारण आहे की आपल्याला ती फिलिंग येत आहे. कुठंतरी सूक्ष्म रूपात तो अभिमान असतो. त्या अभिमानाला आपण त्या अभिमानाला ठेस पोचलेली असते आणि ठेस पोचल्यामुळे आपल्याला त्याची फिलिंग येते. किंवा कुठंतरी आपल्याला असं वाटतं की माझा अपमान झालेला आहे आणि अपमान झाल्यामुळे पण आपल्याला लगेच फिलिंग येत असते. परंतु एक लक्षात ठेवा की मला अभिमान किंवा अपमान या दोन गोष्टींमध्ये यायचं नाहीये, कारण की हे दोन्ही गोष्टी रिलेटेड आहे देह अभिमानाशी किंवा बॉडी कॉन्शियसशी. जितकं आपण बॉडी कॉन्शियस मध्ये येऊ तेवढंच अभिमान आणि अपमान या दोन गोष्टींना आपण सामावून जाऊ शकणार नाही आणि त्याची फिलिंग आपल्याला बसेल. जितकी फिलिंग येणार तेवढी नाराजगी, तेवढंच आपण पाहू की उदासीनता, त्याचबरोबर अबोला, हे अनेक प्रकार घडत असतात. आणि ज्या ठिकाणी हे नेगेटिव्ह प्रकार घडताय, उदासीनता आहे, अबोला आहे, नकारात्मक भावना निर्माण होत आहे, त्या ठिकाणी तणाव तर अवश्य येणारच. आणि तणाव आल्यामुळे जीवनात सुख शांती तर सहज गायब होईल. म्हणून फ्लेक्सिबिलिटी आणि त्याचबरोबर एलिजिबिलिटी म्हणजेच की लवचिकपणा आणि दृढता या दोन्हीही गोष्टींचं संतुलन जीवनात हे आवश्यक आहे. आणि जितकं या दोन्ही गोष्टींचं संतुलन असेल तर आपण सहजपणे तणावमुक्त जीवन जगू शकू.
नमस्कार. आपण आपला संपूर्ण वेळ देह आणि देहाचे संबंध यामध्येच घालवतो. उदाहरणार्थ, माझे हे शरीर, माझी ही प्रॉपर्टी, माझी पोझिशन, माझे संबंध, माझे हे, माझं ते, माझं माझं आणि फक्त माझं. पण विचार करा, या सर्वाच्या शेवटी कोण? जेव्हा आपण एकटे असतो किंवा आपल्यावर अशी परिस्थिती येते की ज्यावेळी आपले सगळे संबंधी आपल्यापासून दूर असतात, त्यावेळी आपल्याला आपले पुण्य अर्थातच भाग्याची मदत होते. म्हणूनच पुण्याचा साठा वाढविलाच पाहिजे. भाग्यविधाता एक ईश्वर आहे, तो आपल्याला सद्बुद्धी देतो, आपल्याला चांगलं कार्य करण्यास प्रवृत्त करतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत ओम शांती.